आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. भंडाऱ्यात वऱ्हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू, 4 जखमी. IRCTCतर्फे नागपूर इथून 12 दिवसांची विशेष दिव्य दक्षिणी यात्रा. आणि उद्या अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक क्षेत्रातल्या इतर बँकांच्या विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नाही. यासंदर्भात उच्चस्तरीय बँकिंग समिती अभ्यास करेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. IDBI बँकेतील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुढे सुरू राहणार असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं. त्यांच्या हस्ते आज भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्र परिक्षेत्राच्या स्थानिक मुख्यालयाचं पुण्यात उद्घाटन झालं. देशाच्या विकासात बँकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितलं. डिजिटायझेशन महत्वाचं असून त्यामुळे सर्वसमावेशकतेला चालना मिळते, पण त्याचसोबत आपण आपल्या ग्राहकांपासून दूर न जाता व्यवहारातील मानवी भाव जपायला हवा असं त्या म्हणाल्या. ग्राहक आणि बँक कर्मचारी यांच्यात प्रत्यक्ष संवादाचं, संबंधाचं महत्व अधोरेखित करताना भारतीय स्टेट बँकेच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सर्व पालकमंत्र्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर इथं आज प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. नागपूर आणि अमरावती इथं बैठका घेऊन जलसाठे मजबूत करणं, पाणी साठवण वाढवणं, अपव्यय टाळणं आणि काटकसरीनं वापर करणं यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं. बुलढाणा, हिंगोली तसंच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जलसाठे कमी असल्यानं परिस्थिती गंभीर आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना आखण्यात आल्या असून जनतेला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं बावनकुळे म्हणाले. जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध असून त्यात कोणतीही अडचण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील लोकप्रतिनिधींचं अभिनंदन केलं आहे. जनसेवेसोबतच राष्ट्रसेवेसाठी असलेलं समर्पण सर्वांना प्रेरणा देणारं आहे अशा शब्दात त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव केला. ग्रामीण भारताच्या विकासात आणि लोकशाहीच्या बळकटीकरणात पंचायत राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेल्या धमकीचा निषेध करत त्यांनी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात असल्याचं म्हटलं आहे. आंबी यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं अशीही मागणी करणारं पत्र वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर जिल्ह्यात 14 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण 8455 नोंदणीकृत मतदार 26 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी वैध फोटो, ओळखपत्र सादर करणं बंधनकारक असून मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेद्वारे संचालित भारत दुर्गा मंदिराचा शिलान्यास आज नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आउटर रिंग रोड जामठा इथं होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असून श्री काश्रीण पीठाधीश्वर गुरु शरणानंद महाराज, श्री जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी, अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानंद, साध्वी रुतंभरादेवी, बागेश्वर धाम श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री देखील उपस्थित आहेत. याशिवाय डॉ आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूटचा भूमिपूजन सोहळा देखील आज पार पडला. नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत झालेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रमाअंतर्गत बिंदू नामावली सॉफ्टवेअर विकसित केल्याबद्दल अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाला तृतीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वैशाली पाथरे यांना प्रदान करण्यात आला. या सॉफ्टवेअरमुळे आरक्षण निहाय माहिती आणि रोस्टर प्रक्रिया सुलभ झाली आहे. दरम्यान अमरावती महापालिकेच्या कूल रूफ संकल्पनेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला. या उपक्रमामुळे उन्हाळ्यात घरांचं तापमान कमी करण्यास मदत होते. केंद्र सरकारनं 2025-26 या आर्थिक वर्षात 75 लाखांहून अधिक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी 7,981 कोटी रुपयांहून जास्त रकमेचं वाटप केल्याची माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी दिली. याशिवाय इतर मागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक, पारलिंगी व्यक्ती, हातानं मैला उचलणारे कामगार, सफाई कर्मचारी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी विविध कायदे आणि योजनांची अंमलबजावणी देखील केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यात वऱ्हाडाचं वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात काल रात्री 9:30 सुमारास घडला. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. वऱ्हाडाचं वाहन अनुचाळकडे जाताना सौंदड पुनर्वसन इथं पवनी मार्गावर विरुद्ध दिशेनं येणारा ट्रक वऱ्हाडाच्या वाहनाला धडकल्यानं ही दुर्घटना घडली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेतली जाणारी 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा 2 सत्रात घेतली जाणार असून पहिलं सत्र सकाळी 11 ते 12:30 तर दुसरं सत्र दुपारी 2 ते 3:30 दरम्यान होणार आहे. 2026-27 ते 2030-31 या 5 वर्ष कालावधीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील 500 हेक्टर पर्यंतचे 13 तलाव मासेमारीसाठी ठेक्यानं देण्यात येणार आहेत. त्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. संबंधित तलावांसाठी नोंदणीनुसार उपविधीतील कार्यक्षेत्रानुसार पात्र असणाऱ्या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेका मागणी परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 11 मे रोजी जिल्हाधिकारी परिसरातील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात सादर करावा. या प्रक्रियेत पात्रतेचे निकष तलाव ठेका शासन निर्णय 3 जुलै 2019 नुसार असतील. आयआरसीटीसीतर्फे 12 दिवसांची विशेष दिव्य दक्षिणी यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे सुरू करण्यात आली आहे. हे विशेष पर्यटन पॅकेज प्रवाशांना दक्षिण भारताच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची अनोखी संधी प्रदान करतो. ही यात्रा नागपूर इथून सुरू होईल. यात हंपी, म्हैसूर, कोईमतूर, तिरुअण्णामलई, वेल्लोर, तिरुपती आणि मल्लिकार्जुन या प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचा समावेश असेल. या यात्रेचे प्रारंभिक पॅकेज मूल्य ₹21,690 प्रतिव्यक्ती असं आहे. प्रवासी त्यांच्या सोयीप्रमाणे इकॉनॉमी रेल्वेच्या श्रेणी निवडू शकतात. ह्या गाडीची सुमारे 750 प्रवाशांची क्षमता आहे. रेल्वेत चढण्याची आणि उतरण्याची सुविधा नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण आणि पुणे इथं उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुकिंग सेवा आयआरसीटीसीच्या पर्यटन पोर्टलवर सुरू असून अधिक माहितीसाठी प्रवासी 8287931886 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी इथं मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या चौघांवर मधमाशांचा हल्ला झाला. या घटनेत 3 महिला आणि 1 पुरुष जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला वादळी पर्जन्यमानानंतर कालपासून विदर्भात पुन्हा उष्णतेचा पारा वाढत आहे. उद्या अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. परवा नागपूर आणि चंद्रपूरमध्येही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान आज अकोल्यात 45° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं असून नागरिकांनी उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये आज संध्याकाळी 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सचा 104 धावांनी पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. आयआरसीटीसीतर्फे नागपूर इथून 12 दिवसांची विशेष दिव्य दक्षिणी यात्रा आणि उद्या अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.